तुम्ही ऐकत आहात इंडिया रेडिओ फोरम नुसार भारताचा अवॉर्ड विनिंग मराठी शो.
नमस्कार, मी अशोक सराफ. तुम्ही ऐकताय लाईट कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुतीच्या सोबत. बजाते रहो
ऍक्शन.
मला सांगा की तुमची जी जोडी होती रंजना देशमुख यांच्यासोबत, ती खूप पॉप्युलर झाली होती. अनेक फिल्म्स तुम्ही त्यांच्यासोबत केल्या. ते आज अनफॉर्च्युनेटली आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्यासोबतच्या काही आठवणी आम्हाला सांगू शकता?
त्यांच्यासोबतच्या आठवणी सांगणं म्हणजे एक, मी त्यांना त्यांच्याबद्दल म्हणेन की एक त्यावेळची एक देखणी अभिनेत्री, आणि त्यावेळेला तिने म्हणजे चांगलंच नाव मिळवलं होतं. सुरुवातीला नव्हतं नाव, पण नंतर आमची जशी जोडी जमली तसं त्यांना नाव मिळत गेलं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं, मी ते अत्यंत मेहनती आर्टिस्ट. कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत घ्यायची, तिची भयंकर वाटेल तेवढी तयारी असायची. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही कशी, हा विचार त्यांचा नेहमी करायचा. जमलीच पाहिजे, मी ही गोष्ट करणारच, मला करायलाच पाहिजे अभिनयाच्या बाबतीत, हा नेहमी तिचा अट्टास असायचा. आणि त्यामुळे ती सगळे अचीव करू शकली. एखादी ॲक्शन सुंदर करून द्यायची, चांगली ॲक्शन केली असं कोणी म्हटलं तर मी तर काय, मी ह्याच्याकडून शिकले म्हणते. ती खुर्चीवर बसून मी तुझ्याला बघत होते, वॉच करत होते, तर तू करतो असं मी केलं आणि काय केलं म्हणाले. इतका प्रांजळपणा पण होता तिच्याकडे.
क्या बात आहे, पाण्यासारखी निर्मळ होती ह्यांची मैत्री. आणि आपल्याला प्रत्येकालाच एक असा मित्र, एक अशी मैत्रीण असते जिच्याशी आपण रोज तर नाही बोलत, पण ती मनाच्या खूप जवळ असते. नाही, पांडुरंग शिंदे यांनी मला औरंगाबादहून मेसेज केलाय आणि ते विचारतात की बनवा बनवीचे काही किस्से कळतील का. वाह, क्या बात आहे. नक्कीच या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे, त्याची वाट बघा. माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाईट्स कॅमेरा ऍक्शन 93.5 रेड एफएम. बजाते रहो
लाईट्स कॅमेरा ऍक्शन.